आकाशवाणी मुंबई। राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत 2047 देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं। राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली। यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे। दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील। 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील। 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत। आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं। भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे। प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत। या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल। पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत। यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे। डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील। पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत। या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.